नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अर्थिक आणि सामाजिक उदरगती हेतान बिमस्टेक वाठारात शांतताय आणि सुरक्षितताये खातीर भारताच्या वचनबद्धतायेचेर भर दिलो. आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री मोदी हांणी बिमस्टेक वांगडी देशांच्या विदेश मंत्र्यांची भेट घेतली. ह्या वेळार जोडणी, उर्जा, व्यापार, भलायकी, शेती, विज्ञान आणि सुरक्षा अशा साबार मळार प्रादेशिक सहकार घटमूट करपाविशी भासाभास झाली. थायलंडात सप्टेंबरात जावपी बिमस्टेक शिखर परिषदे खातीर देशाचो पुराय तेको आसा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आज मुंबईच्या नरसी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. बळिष्ट भारत, विकसित भारत उभारपाक उच्च शिक्षण संस्थांची भूमिका ह्या विषयाचेर जाल्ल्या चर्चेत उपराष्ट्रपतींचे मुखेल उलोप झाले. असमानताय आडोवपा खातीर शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम आसा असे तांणी स्पष्ट केले. फाटल्या काय वर्षात देशाचो फुडार उभारपा खातीर ह्या संस्थेन दिल्ल्या योगदानाची तांणी ह्या वेळार तोखणाय केली. भारतात वैदिक काळासावन उच्च शिक्षणाची व्हड परंपरा आसा आणि पूर्विल्ल्या भारतातल्या महाविद्यालयांनी समाजाक मार्गदर्शन थारपी मूल्या तिगोवन दवरल्यात असे तांणी सांगले. भारत आणि भूतान हांणी पर्यावरण, हवामान बदल, रानवटी जनावरांचे व्यवस्थापन आणि क्षमता निर्माण करपाच्या मळार एकठांय काम करपाचे मानून घेतला. उर्जा आणि सैमिक संसाधन मंत्री जेम शेरिंग हांच्या फुडारपणाखाला भूतानातल्या आयल्या शिष्टमंडळान आज नवी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण, राना आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हांची भेट घेतली. दोन्ही फुडाऱ्यांनी हवेचो दर्जो, हवामान बदल, सैमिक संपत्ती आणि नवकरणीय उर्जा हांचे संबंधित प्रश्नाचेर भासाभास केली. दोनूय देश एकाच भौगोलिक पर्यावरण यंत्रणेचेर आणि लोकशाहीच्या समान मूल्यांचेर विश्वास दवरतात असे तांणी सांगले. शेरिंग हांणी सांगले की भूतान पहिलीच पर्यावरणाक अनुकूल देश आसा. देशातल्या दर्यावेळा मळार उदरगती खातीर विंजीजाम बंदर एक मैलाचो फातर थारतले असे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगले. तांणी आज तिरुअनंतपुरमातल्या विंजीजाम बंदरात पहिले कंटेनर जहाज सान फर्नांडोच्या येवकार कार्यावळीत उलोवप केले. देशात संसारिक दर्जाचे बंदर बांधपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सपनाच्या दिकेन हे एक व्हड पावल आसा असे तांणी मुखार सांगले. विंजीजाम हे संसारिक दर्जाचे बंदर करपा खातीर राज्य सरकारान केल्ल्या यत्नांची तांणी ह्या वेळार तोखणाय केली. बंदरा ही अर्थिक वाढीखातीर चालक शक्त आणि विंजीजाम साकार झाल्ल्यान केरळात उदरगतीचो नवो अध्याय सुरू झाला असे ह्या सुवाळ्यात उलयतना केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजनन हांणी सांगले. नीट पेपर लीक प्रकरणात हजारीबागच्या ओयासिस शाळेचो प्राचार्य अहसानुल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज सईद चार जणांक सीबीआयच्या रिमांड पुराय झाल्या उपरात चौकशी खातीर पाटणाच्या बेऊर बनखणीत धाडल्यात. केंद्रीय तपास ब्युरोन 28 जून दिसा तांका अटक केली. सर्वोच्च न्यायालयान अबकारी सोरो धोरण घोटाळ्या संबंधित पैसे लुटपाच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पुढारी अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाक मान्यताय दिल्या. सक्तवसुली संचालनालयान केल्ल्या अटकेक आव्हान दिवपी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची याचिका न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठान फुडल्या खंडपीठाकडे धाडले. पण अबकारी धोरण प्रकरणातच केंद्रीय तपास ब्युरोन केजरीवाल हांका 25 जून दिसा अटक केली. ह्या प्रकरणात मात अजून जामीन मिळू नाशिल्ल्यान ते बनखणीत उरतले. कर्नाटकातल्या महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती उदरगत महामंडळातल्या आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणात आदले मंत्री बी नागेंद्र हांका आज सक्तवसुली संचालनालयान बेंगळुरूत ताब्यात घेतले. ह्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयान कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हांगा पैसे लूट आडवपाच्या कायद्याखाला 20 सुवातींनी धाड घाली. ते उपरांत आज आदले मंत्री बी नागेंद्र हांका चौकशी खातीर ताब्यात घेतला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसात देशाच्या नैऋत्य द्वीपकल्प वाठारात ईशान्य आणि लागसारच्या उदेंत वाठारांनी चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तसेच ह्या महिन्याच्या 16 मेरेन कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणातल्या काय सुवातींनी उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा. आसाम, मेघालय, ओडिसा, अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार आणि अरुणाचल प्रदेशातल्या तराई वाठारात आयतार मेरेन व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. फुडले 2 ते 3 दीस झारखंड, अंदमान निकोबार जुळे, नागालँड आणि मणिपुरातही व्हड पाऊस पडतलो असे आयएमडीन म्हणा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.